यहेजकेल अध्याय 15। यरूशलेम जणू निरुपयोगी द्राक्षलता। नंतर परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला, मानवाच्या मुला, वनवृक्षाची इतर झाडे त्यांच्या फांद्या यांच्या तुलनेत द्राक्षाच्या झाडाची काय श्रेष्ठता आहे? तिचे लाकूड घेऊन काहीतरी करण्याच्या उपयोगास पडते काय? किंवा त्यावर काही लटकवण्यासाठी खुटी म्हणून उपयोगात आणतात काय? बघा, जर ती आगीत इंधन म्हणून उपयोगात आणली नाही तर अग्नीने जाळून भस्म झाल्यावर उपयोगी वस्तू बनविण्यास कोणत्याच उपयोगात राहत नाही। पहा, ती चांगली असता कोणत्याच उपयोगाची नाही, जळल्यावरही कोणत्याही कामाची राहणार नाही। प्रभू परमेश्वर देव असे म्हणतो की वनवृक्षातील न आवडते द्राक्षाचे झाड मी अग्नीने जाळून टाकीन। त्याचप्रमाणे यरूशलेम निवासी त्यांच्याशी मी तोच व्यवहार करेन। मी माझे मुख त्यांच्या दृष्टीआड करेन। जरी ते अग्नीतून बचावतील तरी अग्नी त्यास भस्म करेल। मी त्यांच्या दृष्टीआड होईल तेव्हा तुम्हा समजेल मी परमेश्वर देव आहे। मी देश ओसाड नापीक करेन कारण ते पापकर्मे करतात, असे प्रभू परमेश्वर देव म्हणतो।